आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ईशान्येकडची राज्य ही भारताची समृद्धी आणि संपत्तीच्या विविध पैलूंचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। भारताच्या मुक्त व्यापार करारांचा फायदा घेऊन विकसित देशांमधली निर्यात अधिकाधिक वाढवण्याचं केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन। अंमली पदार्थांचा तस्कर मोहम्मद सलीम डोला याला तुर्कस्तानातून भारतात आणण्यात यश आणि शांतता कायम राखण्यासाठी कार्यरत राहण्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं शांघाय सहकार्य संघटनेला आवाहन। ईशान्येकडची राज्य ही भारताच्या अष्टलक्ष्मी असून ही राज्य समृद्धी आणि संपत्ती विविध पैलूंचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। सिक्कीम राज्याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज गंगटोक मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। पर्यटन हा सिक्कीमच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे, त्यामुळे इथं येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी राज्यातली संपर्क व्यवस्था सुधारण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। तसंच राज्यात पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचंही ते म्हणाले।
आज ऑर्गेनिक फूड्स को प्राथमिकता दी जा रही है। मुझे खुशी है कि हमारा नॉर्थ ईस्ट और सिक्किम इस फ्यूचरिस्टिक ग्रोथ का बड़ा केंद्र है। सिक्किम ने पूरे देश को दिशा दिखाई है। सिक्किम ने तो 10 साल पहले 2016 में ही पूरे राज्य को ऑर्गेनिक स्टेट घोषित कर दिया था। बड़ी इलायची, अदरक, हल्दी, एवोकाडो, कीवी ऐसे कितने ही उत्पाद देश और दुनिया के बाजार तक पहुंच रहे हैं। ऑर्गेनिक और प्राकृतिक खेती का सिक्किम का मॉडल ये पूरे देश के लिए एक प्रेरणा है।
याच कार्यक्रमात 6 क्रिकेट प्रशिक्षण संस्थांचं तसंच 4,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आली। भारताच्या मुक्त व्यापार करारांचा फायदा घेऊन विकसित देशांमधली निर्यात अधिकाधिक वाढवावी असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलंय। निर्यात प्रोत्साहन परिषद आणि उद्योजक संघटनेच्या सदस्यांच्या बैठकीत नवी दिल्ली इथं ते बोलत होते। गेल्या आर्थिक वर्षात देशाची निर्यात विक्रमी 860 अब्ज डॉलर्सवर पोहोचली। जागतिक पातळीवर संकट असली तरी अभियांत्रिकी, औषधी, रसायन, दागदागिने आणि कृषी आधारित उत्पादनांची निर्यात मोठ्या प्रमाणात झाल्याचं ते म्हणाले। 2030 पर्यंत 2 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा वेग कायम ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं। भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या मुक्त व्यापार कराराचं औषधी निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष नमित जोशी यांनी स्वागत केलंय, त्यामुळे या क्षेत्रातला व्यापार 1 अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीचं दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे। राज्यातल्या 7 जिल्ह्यांमधल्या 142 मतदारसंघात उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल। मतदान प्रक्रियेसाठीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक अधिकारी संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत। या टप्प्यात 3 कोटी 20 लाख मतदान आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यात 1.5 कोटी महिला आणि 792 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे। शेवटच्या टप्प्यात 1448 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यात 220 महिलांचा समावेश आहे। हुबळी जिल्ह्यातल्या चिनसुरा मतदारसंघात सर्वाधिक मतदार असून उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या भाटपारा मतदारसंघात सर्वात कमी मतदारसंख्या आहे। केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 2321 जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत। तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त आयपीएस आणि डब्ल्यूबीपीएस अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगानं दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाच्या आधी मतदार यादीत 1468 नवी नावं जोडली असून 6 नावं वगळली आहेत। पश्चिम बंगालमध्ये 23 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं। यात 93% जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। या टप्प्यात यापेक्षा जास्त मतदान होईल अशी निवडणूक आयोगाला अपेक्षा आहे। मुर्शिदाबादमधल्या ऐतिहासिक खुशबाग या दफनभूमीसह इतर अनेक मशिदी आणि दफनभूमीतल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प वेतनाबद्दल कोलकाता उच्च न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलंय। या ठिकाणी 26 वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 22 रुपये, 9 रुपये, 7 रुपये आणि 5 रुपये इतकं अल्प मासिक वेतन मिळत असल्याचं नोंदींवरून आढळत असून ही गोष्ट धक्कादायक असल्याचं न्यायालयानं म्हटलंय। ब्रिटिश काळापासून राजकीय निवृत्तीवेतन या श्रेणीअंतर्गत हे वेतन दिलं जातं, त्यामुळे सध्याच्या तरतुदीनुसार त्यामध्ये वाढ करता येणार नाही असं केंद्र सरकारनं म्हटलंय. या प्रकरणी आपण हस्तक्षेप करू शकत नाही अशी राज्य सरकारची भूमिका आहे. या प्रकरणी न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावण्याचे आदेश दिले असून येत्या 4 मे रोजी खटल्याची पुढली सुनावणी होणार आहे. विशाखापट्टणम इथं गुगल क्लाउड इंडिया AI हबची पायाभरणी आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाली. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं, सेमी कंडक्टर निर्मिती, प्रगत चिप डिझाईन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्रात भारत वेगाने वाटचाल करत असल्याचं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात भारत एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्त निवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांचा तस्कर मोहम्मद सलीम डोला याला आज पहाटे तुर्कस्तानातून भारतात परत आणलं असून अंमली पदार्थ नियंत्रण संस्थेचं हे मोठं यश असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय. सलीम डोला हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक असून गुप्तचर यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यानं त्याच्या प्रत्यार्पणाची कारवाई अंमलात आणली. आंतरराष्ट्रीय मानकांचं योग्य पालन केलं तर परिसरात शांतता राहू शकते या मानकांचं रक्षण करण्यासाठी शांघाय सहकार्य संघटनेनं कायम कार्यरत राहावं असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलंय. किर्गिझिस्तानमधल्या बिश्केक इथं ते संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते.
यशियो दुनिया की एक बड़ी आबादी को रिप्रेजेंट करता है, इसलिए हमारी जिम्मेदारी बनती है कि हम अपने क्षेत्र में ही नहीं बल्कि पूरी दुनिया में शांति और स्थिरता इंश्योर करें. हमें डायलॉग और डिप्लोमेसी का रास्ता अपनाते रहना चाहिए, न कि जोर जबरदस्ती का. हमें इसे हिंसा और युद्ध का युग नहीं बनने देना है, बल्कि शांति और समृद्धि का युग बनाना है.
शांघाय सहकार्य संघटनेची ध्येय धोरणं राबवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचंही ते यावेळी म्हणाले. या दौऱ्यात त्यांनी आज चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून तसंच रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलोसोव यांची भेट घेतली. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते काल किर्गिझिस्तानची राजधानी बिश्केक इथं पोहोचले. उष्णतेच्या लाटेपासून असुरक्षित जनतेचं संरक्षण करण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना लागू करण्याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्रासह देशातली 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र जारी केलंय. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं राज्यांमध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी त्यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल आयोगानं मागितलाय. इंडोनेशियामध्ये बेकासी इथं झालेल्या रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या 14 पोहोचली. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे अशी माहिती पीटी केरेटा एपी इंडोनेशिया या रेल्वे कंपनीनं दिली आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटानं नायजेरियातल्या एका गावात केलेल्या हल्ल्यात 29 जणांचा मृत्यू झालाय. नायजेरियामधल्या अदामावा राज्यातल्या गुयाकू या गावात काल रात्री उशिरा हा हल्ला झाल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ईशान्येकडची राज्य ही भारताची समृद्धी आणि संपत्तीच्या विविध पैलूंचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारताच्या मुक्त व्यापार करारांचा फायदा घेऊन विकसित देशांमधली निर्यात अधिकाधिक वाढवण्याचं केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अंमली पदार्थांचा तस्कर मोहम्मद सलीम डोला याला तुर्कस्तानातून भारतात आणण्यात यश आणि शांतता कायम राखण्यासाठी कार्यरत राहण्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं शांघाय सहकार्य संघटनेला आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.